chinimandi.com पॉडकास्ट।
डिसेंबर पासून 24 तास उपलब्ध होणार RTGS सुविधा। RBI भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS च्या माध्यमातून पैशांचे ऑनलाइन हस्तांतरण डिसेंबर पासून 24 तास उपलब्ध होईल। हे पाऊल मोठी पेमेंट्स भागवण्याच्या परिस्थिती अधिक सुविधाजनक बनवणे आणि व्यापार करण्यामध्ये सहजतेला गती देण्यासाठी उचलले जात आहे। दास यांनी सांगितले की घरगुती व्यवसाय आणि संस्थांसाठी वास्तविक वेळेत गती आणण्यासाठी डिसेंबर 2020 पासून सर्व दिवसांसाठी 24 तास RTGS प्रणाली उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे। भारत हे 24 तास वर्षभर मोठे मूल्य वास्तविक वेळेत पैसे भागवण्याच्या प्रणालीसह जागतिक स्तरावर खूपच कमी देशांपैकी एक आहे।